आकाशवाणी मुंबई। श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रयागराज महाकुंभात चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत अनेक जखमी। दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केलं दुःख। इस्रोनं केलं उपग्रह घेऊन जाणाऱ्या 100व्या अग्निबाणाचं यशस्वी प्रक्षेपण। वक्त सुधारणा विधेयकाविषयी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीचा मसुदा अहवाल मंजूर। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू। काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध। आणि आयसीसीचे कार्यकारी प्रमुख जोफ अलार्डीस पदावरून पायउतार होणार। प्रयागराज महाकुंभातल्या परिस्थितीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लक्ष ठेवून आहेत। त्यांनी वेळोवेळी आपल्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज सांगितलं। उत्तर प्रदेशामधल्या प्रयागराज इथं सुरू असलेल्या कुंभमेळ्यात मौनी अमावस्येनिमित्त आज अलोट गर्दी झाली आहे। त्यातल्या आखाडा मार्गावर लावलेली फाटकं ओलांडताना काल रात्री अनेक जण जखमी झाले। जखमींना तातडीनं रुग्णालयात उपचारांसाठी हलवलं असल्याचं आदित्यनाथ यांनी सांगितलं। या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्यांची नक्की संख्या समजू शकली नाही, मात्र सुमारे 25 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असल्याचं हिंदुस्तान समाचारनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे। भाविकांनी सर्वात नजीकच्या गंगाघाटावर अमृत स्नान घ्यावं, असं आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे। संगम नाक्यावर घडलेल्या दुर्घटनेनंतर बातमीदारांशी ते बोलत होते। प्रयागराज इथं आज सुमारे 8 ते 10 कोटी भाविक उपस्थित आहेत। भाविकांसाठी 15 ते 20 किलोमीटरच्या परिघात तात्पुरते घाट तयार केले असून भाविकांनी नजीकच्या घाटावर अमृत स्नान करावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे। भाविकांच्या सुरक्षित स्नानासाठी प्रशासकीय यंत्रणा सातत्यानं कार्यरत असून नागरिकांनी सहकार्य करावं, तसंच अफवांवर विश्वास ठेवू नये, असंही त्यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी घटनेची तात्काळ दखल घेतली असून भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल देखील सातत्यानं परिस्थितीचा आढावा घेत असल्याचं योगी यावेळी म्हणाले। दरम्यान प्रयागराज इथल्या महाकुंभात झालेली चेंगराचेंगरीची घटना दुर्दैवी असून यामध्ये जीवितहानी झालेल्या भाविकांच्या नातलगांप्रती शोक संवेदना व्यक्त करत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाकुंभ इथं झालेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे। ज्या भाविकांनी त्यांचे नातेवाईक गमावले आहेत त्यांच्याबद्दल तीव्र संवेदना असल्याचं त्यांनी समाजमाध्यमांवरून म्हटलं आहे। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारपासून सुरू होणार आहे। शुक्रवारी आर्थिक पाहणी अहवाल सादर होईल। शनिवारी 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर करतील। निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाचं थेट प्रसारण आकाशवाणीहून होणार आहे, त्यामुळे आकाशवाणी मुंबईवरून दुपारी 1:30 प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र या भाषणानंतर प्रसारित होईल। भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं NVSO-2 हा उपग्रह घेऊन जाणाऱ्या अग्निबाणाचं यशस्वी प्रक्षेपण केलं। GSLV-F15 हा प्रक्षेपक आज सकाळी 6:23 श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून सोडण्यात आला। इस्रोतर्फे झालेलं हे 100वं अग्निबाण उड्डाण होतं। NVSO-2 हा उपग्रह त्याच्या कक्षेत स्थिरावला असून तो दूरसंचार, दिशादर्शन आणि हवामानशास्त्रासाठी उपयुक्त ठरणार आहे। इस्रोसाठी ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे, अशा शब्दात इस्रोचे प्रमुख व्ही नारायणन यांनी आनंद व्यक्त केला आहे। वक्त सुधारणा विधेयक 2024 संयुक्त संसदीय समितीचा अहवाल आज मंजूर करण्यात आला। समितीमधल्या 14 दुरुस्त्या स्वीकारल्याचं समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी वार्ताहरांना सांगितलं. हा अहवाल लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना उद्या सादर केला जाणार आहे. गेली 6 महिने या अहवालावर सखोल चर्चा झाल्याचं जगदंबिका पाल यांनी सांगितलं. देशभरातील वक्त मालमत्तेचं व्यवस्थापन आणि नियमन सुधारणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. दरम्यान विरोधी पक्षातल्या सदस्यांनी या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. हा अहवाल घाईघाईत स्वीकारल्याचं द्रमुकचे नेते डी राजा म्हणाले. तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत यांनी अहवालाच्या विरोधात मतदान केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भाजप, आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमधले प्रमुख नेते त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅली, रोड शो करत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज शहादरा मतदारसंघातल्या करतार नगर इथं जाहीर सभा घेणार आहेत. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा उत्तमनगर आणि करोलबागमधल्या सभेला संबोधित करतील. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी हे नजफगड, बदरपूर, कालकाजी आणि ग्रेटर कैलासमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मटियाळा आणि विकासपुरी इथे, तर केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर हे मोतीनगर, आरकेपुरम आणि मेहरोली इथल्या सभांना संबोधित करतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढचे 3 दिवस निवडणूक प्रचारासाठी दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. ते आज रोहिणी इथं प्रचारसभा घेणार आहेत. त्यानंतर ते पहाडगंज परिसरात मराठी विभागाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आम आदमी पार्टीचे समन्वयक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आज संध्याकाळी बदली आणि तिमारपूर मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे राजौरीबाग, टिळकनगर आणि विकासपुरी इथं रोड शो करणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी हे बवाना इथल्या सभेला संबोधित करणार आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज काँग्रेस पक्षानं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या वार्ताहर परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी जाहीरनाम्याविषयी माहिती दिली. हे संविधान जय बापू, जय भीम आणि जय संविधान या संकल्पनेवर आधारित असल्याचं जयराम रमेश म्हणाले. या जाहीरनाम्यात तरुण, महिला, अनुसूचित जाती जमाती, अल्पसंख्याक, वाहतूक, आरोग्य अशा घटकांवर भर देण्यात आल्याची माहिती काँग्रेस नेते देवेंद्र यादव यांनी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेतन्याहू यांना पुढच्या महिन्यात व्हाईट हाऊसमध्ये बैठकीसाठी आमंत्रित केलं आहे. ही बैठक 4 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचं नेतन्याहू यांनी आपल्या समाजमाध्यमांवरल्या संदेशात म्हटलं आहे. एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाचं महत्व अधोरेखित करणाऱ्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन उत्तराखंडमध्ये डेहराडून इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल झालं. येत्या 14 फेब्रुवारीपर्यंत उत्तराखंडच्या 8 जिल्ह्यातल्या 11 शहरांमध्ये या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेत 35 क्रीडा प्रकारांच्या 47 स्पर्धांचा समावेश आहे. आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाचे कार्यकारी प्रमुख जोफ अलार्डीस यांनी पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याचं आयसीसीनं सांगितलं आहे. क्रिकेट जगभरात पोचल्याबद्दल आपल्याला अभिमान आहे असं अलार्डीस यांनी आपल्या निरोपाच्या संदेशात म्हटलं आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनी अलार्डीस यांचे आभार मानले. तसंच अलार्डीस यांनी जागतिक स्तरावर क्रिकेट नेण्यात महत्वाची भूमिका निभावली असं ते म्हणाले. यानंतर आयसीसी नव्या कार्यकारी प्रमुखाची निवड करेल. इंडियन सुपर लीग फुटबॉलमध्ये आज संध्याकाळी गुवाहाटी इथं इंदिरा गांधी अॅथलेटिक स्टेडियमवर नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी संघाचा हैदराबाद एफसी संघाविरुद्ध सामना होणार आहे. हा सामना आज संध्याकाळी 7:30 सुरु होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रयागराज महाकुंभात चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत अनेक जखमी. दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केलं दुःख. इस्रोनं केलं उपग्रह घेऊन जाणाऱ्या 100व्या अग्निबाणाचं यशस्वी प्रक्षेपण. वक्त सुधारणा विधेयकाविषयी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीचा मसुदा अहवाल मंजूर. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू, काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध आणि आयसीसीचे कार्यकारी प्रमुख जो अलार्डीस पदावरून पाय उतार होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया दुपारी 3 वाजता. नमस्कार.